chinimandi.com पॉडकास्ट।
महापुराच्या फटक्यामुळे साखरेचा आणि गुळाचा गोडवा कमी होण्याची शक्यता। कोल्हापूर जिल्ह्यात महापुरानं धुमाकूळ घातला, यामध्ये शेतीचं खूप नुकसान झालं आहे। तसंच त्याचबरोबर पूर्ण दक्षिण महाराष्ट्रातील ऊसाचं वैभव लयाला गेलं आहे। कष्टानं आणि घामानं पिकवलेल्या शेतीची अवस्था आज न बघवणारी आहे। महापुराच्या पाण्यामुळं ऊस शेतीला खूप मोठा फटका बसला आहे। सलग 8 दिवस पाण्याखाली राहिल्यामुळं शेती अक्षरशः कुजत आहे आणि पुराच्या पाण्याबरोबर असणारी माती पानावरती राहिल्यामुळं ऊसाचं प्रकाश संश्लेषण होत नाही, त्यामुळं पिकं करपत आहेत। कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यात ऊस हे एक प्रमुख पीक आहे। देशातील साखर उतार्यामध्ये नेहमी अग्रगण्य आहे। गेल्या 8 दिवसात महापूर आला आणि ओसरला आणि जाताना शेतकरी आणि साखर कारखान्यांच्या तोंडचा घासच पळवून घेऊन गेला। कोल्हापुरातील करवीर, शिरोळ, राधानगरी, हातकणंगले, कागल या 4 जिल्ह्यात सर्वात जास्त ऊस उत्पादन होतं आणि हेच जिल्हे सर्वात जास्त महापुराच्या तडाख्यात सापडले। याचा परिणाम येणाऱ्या गळीत हंगामावर होणार आहे। चीनी मंडीकडून केलेल्या पूरक्षेत्र बाधित शेती क्षेत्राच्या सर्व्हेनुसार जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना तब्बल 1800 ते 2000 कोटींचा फटका बसणार आहे। तर उत्पादनात सरासरी 30 ते 35% घट होणार असल्यामुळं जिल्ह्यातील मातब्बर कारखानेही हतबल झाले आहेत। सध्या शेतकऱ्यांना 2800 रुपये सरासरी FRP दिली जाते। सध्यास्थितीत ऊस क्षेत्रात पाणी असून त्यावरील मातीमुळे तो वाळत चालला आहे, त्यामुळे खराब झालेला ऊसही गाळपास आणावा लागणार आहे। परिणामी प्रक्रिया खर्चात वाढ होणार आहे आणि नवीन आडसाली लागवण बुडाल्यानं पुढील हंगामात ऊसासाठी पुन्हा झगडावं लागणार आहे। अशीच काहीची परिस्थिती गुळघराची आहे। गाळपासाठी ऊसाचा तुटवडा पडणार आहे आणि मुख्य म्हणजे गुराळघराची चिमणी पेटवण्यासाठी सुद्धा जळणाचा तुटवडा भासणार आहे, त्यामुळं यंदाच्या वर्षी गुराळघराची चिमणी पेटणार का याबाबत शंका आहे।